कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी वंदना चव्हाण. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
मला सांगा मॅम की तुम्ही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहात, पण कधी कधी अशा सोशल वर्क करत असताना काही काही केसेस खूप चॅलेंजिंग असतात आणि खूप डिफिकल्ट असतात. कुठली एक केस तुम्हाला आठवते आणि आम्हाला सांगायला आवडेल?
ॲक्च्युली हे जे मी करते, स्माईल नावाचं एक इनिशिएटिव्ह आहे, सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूशन फॉर लेडीज एम्पॉवरमेंट. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि UNDPनी त्याला म्हटलं आहे की इट इज वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन, आणि युनायटेड नेशन्सचं UN हॅबिटॅटनी पण ह्याला रेकग्नाईज केलं आहे. पण श्रुती, मजा वाटेल ही कसं सुरू झालं हे तुम्हाला आठवत असेल की पुणे शहरात टेकड्यांवर बांधकाम होऊ नये ह्या दृष्टीने मी पुढाकार घेतला होता. त्यावेळेला काही जण होते ज्यांनी बिलकुल माझा स्टँड त्यांना पटला नाही, आणि माझं बजेट जे वॉर्डासाठी होतं ते पूर्णपणे कापून टाकलं, झिरो करून टाकलं. मला टोटली आयसोलेट केलं गेलं आणि इट वॉज अ व्हेरी फ्रस्ट्रेटिंग मोमेंट फॉर मी. आणि मग मी हा स्माईल इनिशिएटिव्ह सुरू केला. इवन त्याच्यानंतर काही संघर्षाचे मोमेंट्स खूप आले, तर माझं मन मला सांगत होतं की मी केलंय ते मी चांगलं बरोबरच केलंय. आणि म्हणून ते क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग ह्या गोष्टी ज्या आपण ऐकतोय अनुभवतोय, तर त्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून माझा स्टँड होता की ह्या टेकड्या राहिल्या पाहिजे, टेकड्यांवर आपण हरित आच्छादन तिथं निर्माण केलं पाहिजे, बायोडायव्हर्सिटी टिकवली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्या भावी पिढीला एक चांगलं आरोग्यमय जीवन आपण देऊ शकू. पण ज्या ज्या वेळेला असे संघर्षाचे मोमेंट्स आले त्या त्या वेळेला आय थिंक त्यातनं काहीतरी चांगलंच बाहेर पडलेलं आहे.
दॅट्स युअर पॉझिटिव्हिटी मॅम. मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय की तुम्ही मॉनिटर लहानपणापासून, तुम्ही GS, त्यानंतर तुमचं तुम्ही वकील इतक्या उत्कृष्ट, असं सगळं असताना तुमचे जे हस्बंड आहेत त्यांची तुमची भेट कशी झाली आणि त्यांनी कसं तुम्हाला यु नो एक्सेप्ट केलं, कसं तुमचं लग्न ठरलं?
यु आर राईट श्रुती, वकील मुलगी कोणालाच नको असते. पण मी कदाचित माझं लग्न झालं आणि माझ्या मिस्टरांनी मला ऍक्सेप्ट केलं असेल, कारण मी सेकंड इयर मध्ये स्टुडंट होते, अजून वकील झालेले नव्हते त्यावेळेला.
तुमची पहिली भेट कांद्या पोह्यांचा प्रोग्राम झाला का?
नाही, मला पण हे बघणे प्रोग्राम बिलकुल आवडायचा नाही. आणि ज्या दिवशी मला कळायचं की मला अशासाठी कुठे नेलं जात आहे, त्यावेळेला सगळ्यात घाण मी त्या दिवशी दिसायचे. तर माझ्या आई वडिलांना ते कळून चुकलं होतं, तर त्यांनी बरोबर एक खेळी खेळली होती. मला सांगितलं आपल्याला सोयंसो अंकलकडे जायचंय, तिकडे आपल्याला पेढे द्यायला जायचंय. आता मी काय फर्स्ट आली नव्हती, मी पहिल्या 4 होती. सो मला जरा असं वाटलं की काहीतरी डाऊटफुल आहे, पेढे घेऊन
चाललं.
आय न्यू व्हॉट वॉज द होल गेम प्लॅन. सो माझ्या आईनी पण मला आल्यावर विचारलं कसा होता तो मुलगा. म्हणलं मी पाहिलंच नाही त्याच्याकडे. त्यांच्या घरी त्यांना विचारलं की कशी वाटली मुलगी. सो ही सरा मला आवडली. मग तो बघण्याचा प्रोग्राम म्हणजे इनफॉर्मली बोलवलं गेलं घरी, आणि ऑफकोर्स वी मेट. आणि या माझं लग्न पुण्यातच झालं, अर्थात पुणा क्लबला रिसेप्शन होतं आणि इट वॉज अ बिग थिंग. सकाळी लग्न, संध्याकाळी रिसेप्शन, की मग इतका टाइमच नव्हता काय की तसं नुसतं साडी गुंडाळून तिथं गेल्यासारखं झालं. आय स्टील रिग्रेट की अरे मी म्हणजे आय शुड हॅव मेड माय हेअर बेटर, आय शुड हॅव लुक्ड बेटर.
तुम्ही कारण की इतक्या बिझी, मग तुम्हाला हनीमूनला जायला तरी वेळ मिळाला की नाही?
गेलो सुट्टीला गेलो, पण ते पण असं द्विधा मनस्थितीत गेले, कारण मार्चमध्ये लग्न झालं आणि एप्रिलमध्ये सेकंड इयर लॉची एक्झाम होती. म्हणून आम्ही कट शॉर्ट केली आमची ट्रिप. पण आम्ही आलो, परत सेकंड इयरचा अभ्यास केला. मी अभ्यास करत असताना माझ्या मिस्टरांनी पण माझी पुस्तकं वाचून काढली. ही वॉज इन हिज जॉब. आणि मग एक दिवशी मला सांगितलं आता मी पण लॉ कॉलेज जॉईन करतो. 3 झाल्यावर ही ऑल्सो अकॉर्डिंग टू प्रॅक्टिस.
पण असं म्हटलं जातं की नो की जेवढी सक्सेसफुल बाई बाहेर म्हणजे वर्किंग जेवढी असते तेवढीच ती घरामध्ये कमी पडते.
आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की माझ्या सासूबाई आमच्या बरोबर असायच्या, त्या आनंदाने मुलींना बघायच्या. बरेच वेळा कॉर्पोरेटर झाल्यानंतर मोर सो ब्रेकफास्ट घ्यायला पण वेळ मिळायचा नाही, कारण सकाळी लोक आलेली असायची 7:30. माझा ब्रेकफास्टचा ट्रे पण माझ्या खोलीत यायचा, म्हणजे इतकं त्यांनी मनापासून केलं. पण कुठेतरी ते गिल्टी फिलिंग असायचं की धाकट्या मुलीला मला म्हणावं इतका टाइम देता आला नाही. पण मला एक रिमार्क तिचा आहे, ते माझं गिल्ट तिने पुसून टाकलं. म्हणजे मला आठवत आहे की माझे 3 झाले, 15 झाले कॉर्पोरेटर म्हणून. आणि मग मी ठरवलं आता नाही आपण उभारायचं आहे ना. पण त्याच्या आदल्या दिवशी मी ज्यावेळेला डिक्लेअर केला की आय मन टोल्ड हर की प्रियंका मी डिक्लेअर करून आली आहे की मी नाही उभी राहणार इलेक्शनला, ती तंडीशी एकदम बसली. वाय? म्हणाली तर म्हणलं बिकॉज इट्स युअर 10th स्टँडर्ड अँड आय हॅव टू बी विथ यू असं सांगितलं तिला. नो नो म्हणाली आय डोंट नीड यू एज मच एज दोज पीपल हु यू वर्क फॉर नीड यू. म्हणजे दॅट वॉज सो अमेझिंग. दहावीतली मुलगी आणि टाइम न देता तिची स्पॉन्टेनियस रिएक्शन ही होती. सो आय थिंक दॅट एंटायर गिल्ट विथ दॅट वन सेंटेन्स तिने माझं पुसून टाकलं.
आई म्हणून तर यु नो एक जे तुम्ही म्हणाल की गिल्ट तर येतच, तर कधी कधी असंही असेल की तुम्ही कुठे बाहेर देशात गेलात, बरेच दिवस तुम्ही नाही येऊ शकलात किंवा तिचं एखादं महत्त्वाचं फंक्शन तुम्ही अटेंड नाही करू शकलात, तेव्हा कधी तुम्हाला असं खूप वाटलं की अरे मी हे मिस केलं आहे तिचं?
नक्कीच. म्हणजे अगदी आत्ता सुद्धा सांगते ना, आत्ता ती LLM झाली, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधनं तिने LLM केलं आणि मागच्या महिन्यातच एक दीड महिन्यापूर्वी तिचं कॉन्व्होकेशन होतं लंडनमध्ये. आणि इथं नेमका पक्षाचा प्रोग्राम होता. आता मला खरं सांगता आलं असतं की मला जायचं आहे तिथं, पण मला वाटलं की नाही, ही माझी पक्षातली माझी जबाबदारी आहे, ही मी नाही झटकू शकत. मी कोणालाही सांगितलं नाही की तिचं आहे कॉन्व्होकेशन, मी जाऊ का? कारण ते म्हणाले असते जा, पण आय न्यू की इथं कार्यक्रम व्यवस्थित झाला नसता तो. सो आय स्टेड बॅक अँड शी ऑल्सो वॉज व्हेरी अंडरस्टँडिंग. आणि मग त्या दिवशी मी तिला म्हटलं तो कार्यक्रम चालू असेल ना त्यावेळेला मला लाईव्ह तू दाखव व्हॉट्स गोइंग ऑन, विच ही डिड. सो
व्हेरी प्राऊड मोमेंट ना ते असं जाऊन
डेफिनेटली. आणि बहुतेक कॉन्व्होकेशनला सगळे आई वडील जातातच, बट दिस वॉज समथिंग एज आय सेड. मग तिथं कुठेतरी आपल्याला वाटतं की दीज आर स्मॉल थिंग्स और अदर बिग थिंग्स इन हर लाईफ, बट समथिंग दॅट आय हॅड टू कॉम्प्रोमाइज ऑन. 93.5